2000 FM, the many voices of multicultural Australia. Stand by for the next program. Broadcasting in Marathi.
नमस्कार श्रोते हो, आज मंगळवार 14 डिसेंबर 2021 म्हणजेच मार्गशीर्ष शुक्ल एकादशी शके 1943. मी आनंद तांबोळी आपल्या सर्वांचं सिडनीहून प्रसारित होणाऱ्या आकाशवाणी 98.3 FM रेडिओ 2000 मध्ये स्वागत करत आहे. आजच्या कार्यक्रमाचे व्यावसायिक प्रायोजक आहेत आयका टेक्नॉलॉजीज, सेंट्रल कोस्ट पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस आणि सिद्धिक कन्व्हेन्सिंग.
गम्मत आमा सांगेल का या टाकी खाली, दडलय का या बरणी मागे हलतय का.
मंडळी, आपल्या घरात अनेक जीव जंतू आणि कीटक वावरत असतात. घरातल्या बॅकयार्ड मधल्या पाण्याच्या टाकीखालचे स्पायडर्स असोत, टर्माइट असोत किंवा स्वयंपाकघरातल्या लोणच्याच्या बरणीमागचे कॉकरोचेस, यांचा नायनाट करण्यासाठी अगदी भरवशाचा उपाय म्हणजे सेंट्रल कोस्ट पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस. जनरल पेस्ट कंट्रोल, प्री परचेस पेस्ट अँड बिल्डिंग इन्स्पेक्शन, टर्माइट इन्स्पेक्शन, ट्रीटमेंट अँड केमिकल टॉपअप, डोमेस्टिक अँड कमर्शियल ट्रीटमेंट करता आजच संपर्क करा सर्जेराव पाटील आणि त्यांच्या टीमला. फोन नंबर आहे 0430-583-588 आणि आता सांगा कुठे आहेत ते उपद्रवी कीटक.
सांगा मंडळी, सांगा सांगा.
या पोल
ग्रीन ऑस्ट्रेलियासाठी आपली जबाबदारी उचलायची आहे का? अगं मग घरातच इलेक्ट्रिसिटी जनरेट करून वापर आणि एक्सेस ग्रीडला विकून टाक.
पण कसं?
आयका टेक्नॉलॉजीच्या मदतीनं फक्त $2800 मध्ये 6.6 kW सोलर सिस्टम बसवून
मग इलेक्ट्रिसिटी बिल्स
80% पर्यंत सेव्हिंग आणि सिस्टीम वर सबसिडी देखील.
तुमच्यासारखं माझ्या घराला होईल सूट.
अगं कस्टमाइज सोलर सिस्टीम हीच तर आयका टेक्नॉलॉजीची खासियत आहे ना.
आहेत तरी कोण हे आयका टेक्नॉलॉजी?
आपलीच माणसं संदीप चिखले आणि कुणाल भागवत. नंबर पण घे 0409707707, ईमेल info@ayk.com.au.
आपल्या सर्व प्रॉपर्टी सेल अँड परचेस, बिझनेस सेल अँड परचेस, कमर्शियल लीज आणि अशा सर्व कन्व्हेयन्सिंग संदर्भातील योग्य सल्ला व मार्गदर्शन हवे असल्यास संपर्क करा सिद्धिक कन्व्हेयन्सिंगच्या सौ शिवानी लाड यांना. त्यांचा मोबाईल नंबर आहे 0406-333-121.
नमस्कार श्रोते हो, आजकाल क्लायमेट चेंज हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा बनत चालला आहे आणि तो गंभीर मुद्दाही बनत चालला आहे फॉर ऑब्व्हियस रिझन्स. त्यामुळे या विषयावर मी थोडासा विचार करायला सुरुवात केला की या क्लायमेट चेंजच्या मागे कारणं कुठली कुठली आहेत आणि तोच विचार किंवा अभ्यास करत असताना माझ्या हाती लागलं 2020 मध्ये प्रकाशित झालेलं एक स्टॅटिस्टिक्स, एक रिपोर्ट. क्लायमेट वॉच वर्ल्ड रिसोर्स इन्स्टिट्यूटने एक चार्ट पब्लिश केला होता आणि त्या चार्टचं टायटल होतं ग्लोबल ग्रीन हाऊस गॅस इमिशन्स बाय सेक्टर. म्हणजे त्यामध्ये त्यांनी सेक्टर वाईज ग्लोबल ग्रीन हाऊस गॅस इमिशन्स कुठल्या कुठल्या सेक्टरमुळे किती किती होतात हे दिलेली होती. ऑब्व्हियसली त्यामध्ये सर्वात टॉपला जे कॉन्ट्रीब्युटर आहे ते एनर्जी सेक्टर आहे. रफली अबाउट 74% इमिशन कॉन्ट्रीब्युशन या एका सेक्टरमुळे होतं. परंतु दुसरा जो लार्जेस्ट कॉन्ट्रीब्युटर आहे, सेकंड लार्जेस्ट कॉन्ट्रीब्युटर 18% असणारा, तो आहे ॲग्रिकल्चर, फॉरेस्ट्री आणि लँड यूज. आणि मग यामुळे माझ्या डोक्यात एक प्रश्न पडला की ॲग्रिकल्चर, लँड यूज आणि फॉरेस्ट्री यामुळे इमिशन्स कसे होऊ शकतात आणि त्यात इतका मोठा त्याचा वाटा का आहे. मग ह्या 18% पुढे बायफर्केशन काय आहे हे मी बघायला सुरू केलं. आणि त्यात असं दिसून आलं की त्यात 6% या 18 मधले 6% जे आहे ते लाईव्ह स्टॉकमुळे आहे. आणि त्यानंतरचे 6% जे आहेत ते क्रॉप बर्निंग ॲक्टिव्हिटीजमुळे आहेत, म्हणजे जिथे जुनी पिकं जाळली जातात किंवा मग त्यातला कडबा जाळला जातो. आणि हे नुसतं भारतात वगैरे असं सिलेक्टिव्ह ठिकाणी होत नाही, सगळीकडे होतं. तर त्याचा तो 6%. हे झाले टोटल 12. आणि त्यानंतर मग अतिरिक्त गोष्टींमध्ये उरलेले 6 आहे. मग हा प्रश्न आपल्याला असा पडतो की 6% लाईव्ह स्टॉक इतकं जास्त प्रमाण हे इमिशन्समध्ये का आहे. आणि त्याचाच पुढे जेव्हा माग घेत गेलो तेव्हा ही नवीन स्टोरी उभी राहिली. होमोसेपियन्सची, मांस भक्षणाची गरज जी आजच्या काळात गरज कमी आणि आवड जास्त बनली आहे. ऑब्व्हियसली मानव प्राणी हा मागच्या 3.5 दशलक्ष वर्षांपासून मांसाहारी होता आणि अजूनही आहे. आणि याला कारण आहे, आणि त्याचं कारण म्हणजे आपली हंटर गॅदररची ॲक्टिव्हिटी, म्हणजे हंटिंग गॅदरिंग, शिकार करण्याची गरज. याच गरजेमुळं मांस भक्षणाची जी सवय लागली आणि त्यामुळे जसं इव्हॉल्युशन होत गेलं, मेंदूचा आकार वाढत गेला, माणसाचं इव्हॉल्युशन, त्याची शारीरिक इव्हॉल्युशन होत गेलं आणि त्यामुळे ह्या गोष्टी वाढत गेल्या. पण आज जर तुम्ही बघायचं झालं तर आज जेव्हा जर तुम्हाला आम्हाला भूक लागली तर आपल्याला भाला घेऊन निघायची गरज नाही आहे, बरोबर. आपली पॅन्ट्री फुल असते, पॅन्ट्रीमध्ये अवघ्या 1.5 तासात तुम्हाला पोट भरण्याची काहीतरी व्यवस्था करता येऊ शकते. अगदीच काय तर सोफ्यावर बसल्या बसल्या स्मार्टफोनवरची 5-6 बटणं दाबून चक्क दारात भूक भागवण्याची सोय होते. मग एवढं सगळं असताना अजूनही मांस भक्षणाची गरज काय? त्यातल्या त्यात तुम्ही विचार केला, जगातल्या टॉप 2 मीट इटिंग कंट्रीजमध्ये USA आणि ऑस्ट्रेलिया आहेत. आणि नुसतेच टॉप 2 म्हणून नाही, तर हे बघा, साधारणतः 120 किलो पर पर्सन पर इयर एवढं ते मांस कन्झम्पशन आहे. 120 किलो पर पर्सन पर इयर. आणि हा ट्रेंड कमी होत नाही आहे, हा वाढत चालला आहे. इनफॅक्ट तुम्ही हाई ट्रेंड बघाल की बरेच लोक व्हेजिटेरियन टर्न होत आहे, बरेच लोक व्हिगन टर्न होत आहेत, पण त्या कम्पॅरिझनमध्ये पीपल टर्निंग टुवर्ड्स मीट आर इवन हायर. जेव्हा की क्लायमेट क्रायसिस बघता, त्याचं गांभीर्य बघता, आपल्या आहारातनं मांस पूर्णपणे काढून टाकण्याची वेळ आली आहे. पण ऑब्वियस आहे की बाकी आपल्या ज्या सवयी आहेत त्या सवयीप्रमाणेच ही सवय मोडणंही इतकं सोपं नाही. मग प्रश्न असा पडतो की याला उपाय काय आहे? मला एक सांगा, एकाही प्राण्याची कत्तल न करता जर मी तुम्हाला मांसाहार करणे शक्य असेल असं जर म्हणलं तर तुमची रिॲक्शन काय असेल? जर तुम्हाला नवीन ऑल्टरनेटिव्हमुळे क्लायमेट क्रायसिस कमी करण्यात हातभार लावता येत असेल तर तुम्ही ते कराल का? आणि या सर्व गोष्टी फारफेच्ड जरी वाटत असल्या तरी ह्या वास्तव होत आहेत. आणि ह्या वास्तव करण्यामागे असणारं तंत्रज्ञान, ती टेक्नॉलॉजी आहे लॅब ग्रोन फूड. याबद्दलच आपण आज चर्चा करणार आहोत. ही टेक्नॉलॉजी बऱ्याचशा कॉन्ट्रोवर्सीजमधनं, बऱ्याचशा कॉम्प्लेक्स इकॉनॉमिक्सच्या जंजाळामधनं पुढे जात आहे, जसे की बाकी इमर्जिंग टेक्नॉलॉजीसुद्धा जात असतात. पण याबद्दलच आपण आज बोलणार आहोत. आणि त्यासोबतच आपण ऐकणार आहोत काही मराठी गाणी आणि सिडनीवरून सादर होणारे वृत्तविशेष सादर करणार आहेत प्राजक्ता अभ्यंकर. चला तर मग सुरुवात करूया एका गाण्याने आणि त्यानंतर सादर होईल वृत्तविशेष.
नमस्कार, मी प्राजक्ता अभ्यंकर आकाशवाणी सिडनीच्या सर्व रसिक श्रोत्यांसाठी सादर करीत आहे वृत्तविशेष. यात आपण ऐकणार आहात ताज्या बातम्या आणि काही रंजक माहिती. सुरुवात करूया ताज्या घडामोडींपासून. 16 वर्षावरील जवळजवळ 94% नागरिकांनी तर 12 ते 15 वयोगटातील जवळजवळ 78% युवकांनी कोविड प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. मात्र ओमिक्रॉन प्रकारच्या विषाणूच्या देशप्रवेशानंतर राज्यातील कोविड बाधित रुग्णांची संख्या पुन्हा वाढीस लागली आहे. 200 खाली पोहोचलेला आकडा आता दररोज पुन्हा 500 आसपास घोटाळू लागला आहे. वर्षाअखेरीस होणारे आनंद सोहळे अर्थात इयर एंडिंग पार्ट्या या संक्रमणाच्या ठळक जागा असल्याचे निदर्शनास आले आहे. पब क्लब आणि हॉटेलांमधून होणाऱ्या या सोहळ्यांमध्ये सर्व ती खबरदारी घेऊन सहभागी व्हा हे श्रोत्यांना आवाहन. 5 ते 11 वयोगटातील मुलांसाठी कोविड लसीकरणाला मान्यता देण्यात आली असून येत्या जानेवारीपासून या मोहिमेची सुरुवात होईल. फायझर कंपनीच्या लसी मुलांसाठी वापरण्यात येतील. तसेच प्रौढांसाठी बूस्टर डोस लसीकरण देखील या महिन्यापासून सुरू झाले आहे. लसीच्या दुसऱ्या डोसनंतर 5 ते 6 महिने झाल्यावर या बूस्टर डोससाठी नागरिक नोंदणी करू शकतात. कोविड आणि त्याविषयीच्या बातम्यांशिवाय गेल्या आठवड्यातील जनजीवन विस्कळीत केले ते पावसाने. गेल्या आठवड्यात जोरदार हजेरी लावलेल्या पावसाने राज्यात आणि सिडनीत नद्यांचे जलस्तर उंचावले. विशेषत सिडनीच्या नैऋत्यास असलेल्या उपनगरांमध्ये पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली. बाजरीश क्रीक, ग्रेगरी हिल्स, एशुअल पार्क इथे बराच भूप्रदेश आणि रस्ते पाण्याखाली गेले. झाडे कोसळली आणि विद्युत वाहिन्यांचे नुकसान झाले. याशिवाय राज्याच्या दक्षिण किनारपट्टीवर बसलेल्या मोगो या नगराला देखील पावसामुळे नुकसान सोसावे लागले. नगराचा बहुतांश भाग पाण्याखाली गेल्यामुळे येथील प्राणी संग्रहालयातील प्राण्यांना देखील हलवावे लागले. पेगा नगराजवळ डिसेंबर मधील गेल्या 7 वर्षातील सर्वात उच्चांकी पावसाची नोंद झाली. सिडनी शहरात सातत्याने चालू असलेल्या पावसाने सरासरी तापमान ऋतू न जुमानता तळ गाठू लागले. सिडनीच्या ल्युमिया भागातील बालवाडी केंद्रात पुराचे पाणी शिरल्यामुळे अडकलेल्या बालकांची राज्य आपत्कालीन सेवा ACS यांनी सुटका केली. येत्या आठवडाभरात पाऊस थोडी विश्रांती घेईल आणि आठवडा अखेरीस परतेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे. सिडनी शहरात वापरल्या जाणाऱ्या ट्राम्सची पश्चिम भागातील मार्गांवर चाचणी घेण्यात आली. टाडीज मार्केट आणि सेंट्रल स्थानकादरम्यान असलेल्या एल1 डल्विच हिल मार्गावर ही चाचणी होत असून ती यशस्वीरित्या पार पडल्यास याच ट्रामचा उपयोग पश्चिमेत कायमस्वरूपी करण्यात येईल. सध्या या भागातील लाईट रेल सेवा बंद असल्यामुळे जी पर्यायी बस व्यवस्था करण्यात आली आहे तिचा दररोजचा $1,00,000 खर्च करदात्यांच्या पैशातून सध्या करण्यात येत आहे. ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर देखील नवीन वर्षाच्या स्वागताचा उत्साह तसुभरही कमी झालेला नाही. सिडनीच्या हार्बर ब्रिजवरून होणारी रोषणाई यंदा देखील आसमंत उजळून टाकेल. लहान मुलांसाठी रात्री 9 वाजता तर मुख्य रोषणाई मध्यरात्री केली जाईल. यावर्षी सर्वसामान्यांसाठी हा सोहळा खुला असून त्याचे तिकीट वितरण सुरू आहे. राज्यातील स्थानिक प्रशासनांच्या निवडणुका 4 डिसेंबर रोजी पार पडल्या. येत्या 31 डिसेंबर रोजी निवडणुकांचा निकाल जाहीर व्हायला सुरुवात होईल. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या प्रसिद्ध ऍशेस क्रिकेट स्पर्धेचा पहिला कसोटी सामना झाला असून ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा 9 गडी राखून पराभव केला. क्रीडा क्षेत्रातील या बातमीबरोबरच आजचे वृत्तपत्र इथे थांबवते आणि या ऍशेस क्रिकेट सामन्यांविषयी काही रंजक माहिती आपल्या श्रोत्यांना सांगते. द ऍशेस हा कसोटी सामन्यांचा प्रकार इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या संघांमध्ये खेळला जातो. या दोन संघांदरम्यान पहिला कसोटी सामना खेळला गेला 1877 साली मेलबर्न इथे. मात्र या कसोटी सामन्यांच्या मालिकेला ऍशेस हे नाव मिळालं 1882 साली. यावर्षी ऑस्ट्रेलियाचा संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर गेला होता. लंडनच्या सुप्रसिद्ध ओव्हल मैदानावर खेळ चालू होता. खेळपट्टी तशी खडतर होती. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने फक्त 63 धावा केल्या. कर्णधार एन हॉर्नबीच्या नेतृत्वाखाली इंग्लंडच्या संघाने 101 धावा करून 38 धावांची आघाडी मिळवली. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने मॅसीच्या 55 धावांच्या बळावर 122 अशी धावसंख्या उभी केली आणि जिंकण्यासाठी फक्त 85 धावांचे लक्ष इंग्लंड समोर ठेवले. मात्र ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज फ्रेड स्पॉफोर्थ याने विजय साध्य आहे या जिद्दीवर 4 बळी मिळवले. जेव्हा इंग्लंडचा शेवटचा खेळाडू टेड पीटी फलंदाजीसाठी आला, त्यावेळी इंग्लंडला विजयासाठी फक्त 10 धावांची गरज होती. मात्र 2 धावा करून झाल्यावरच हॅरी बॉयलने पीटीचा त्रिफळा उडवला. काही क्षण प्रेक्षक अवाक होऊन पाहत राहिले. इंग्लंडला त्यांच्याच भूमीवर पत्कराव्या लागलेल्या या पराभवाची प्रसिद्धी माध्यमांनी चांगलीच दखल घेतली. 2 सप्टेंबर रोजी द स्पोर्टिंग टाइम्स मध्ये या पराभवाला मस्करीत श्रद्धांजली देखील वाहिली गेली, ज्यात लिहिलं होतं, 29 ऑगस्ट 1982 रोजी ज्या इंग्लिश क्रिकेटचं ओव्हलच्या मैदानावर निधन झालं त्याची प्रिय स्मृती स्नेहांना हळहळायला लावतीये. आणि त्या क संदेशात म्हटलं होतं, इंग्लिश क्रिकेटच्या मृतदेहाचं दहन करून रक्षा ऑस्ट्रेलियाला नेली जाईल. द बॉडी विल बी क्रिमेटेड अँड द ऍशेस टेकन टू ऑस्ट्रेलिया. द ऍशेस या जगप्रसिद्ध नावाची अशीही मजेदार कथा. याबरोबरच आजचं हे वृत्तविशेष इथे थांबवते. पुन्हा भेटूया पुढच्या मंगळवारी. धन्यवाद.
कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत श्रोते हो. आपण ऐकत आहात आकाशवाणी सिडनीवरून प्रसारित होणारा कार्यक्रम टेक्नॉलॉजी अँड यू. टेक्नॉलॉजी अर्थात तंत्रज्ञान हे केवळ सॉफ्टवेअर किंवा आय टी सोल्युशन नाही, त्याची व्याप्ती त्या पलीकडे आहे आणि खूप मोठी आहे. टेक्नॉलॉजी म्हणजे वेगवेगळ्या स्किल्स, टेक्निक्स, मेथड्स, प्रोसेसेस किंवा प्रक्रिया आणि पद्धतींची विस्तृत अशी श्रेणी जी उत्पादनासाठी, सेवा पुरवण्यासाठी किंवा कुठलेही ऑब्जेक्टिव्ह अचीव्ह करण्यासाठी वापरली जाते. यात वेगवेगळ्या क्षेत्रांचा समावेश होतो, जसे की बायोटेक्नॉलॉजी, मटेरियल सायन्स, फिजिक्स, ॲडव्हान्सेस इन केमिस्ट्री, इन्स्ट्रुमेंटेशन, इलेक्ट्रॉनिक्स, आणखी असं बरंच काही. आय टी आणि सॉफ्टवेअर ही त्यातलीच काही उदाहरणं. या कार्यक्रमाद्वारे मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे नवनवीन टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्सेस, जे तुम्ही जाणून घ्याल, समजून घ्याल आणि त्याचा योग्य तो वापरही कराल. तंत्रज्ञान विश्वात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टींचा तुमच्या आमच्यावर आणि आपल्या आजूबाजूंच्या गोष्टींवर कळत नकळत परिणाम होतच असतो. मला आशा आहे की या कार्यक्रमातून मिळणाऱ्या माहितीने तुम्हाला योग्य ती दिशा मिळेल आणि तुमचे दैनंदिन जीवन सुकर करण्यास योग्य ती मदतही होईल. तेव्हा सादर आहे टेक्नॉलॉजी अँड यू. श्रोते, आपण क्लायमेट चेंज आणि लॅब ग्रोन फूडबद्दल बोलत आहोत. आणि या मी अगोदर सांगितल्याप्रमाणे लाईव्ह स्टॉक आणि लँड यूज याचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे त्यावर आपण फोकस केला होता. मग याबद्दल जेव्हा मी अतिरिक्त माहिती मिळवायला सुरुवात केली तर ऑब्व्हियस प्रश्न असा आला की आहारातल्या कुठल्या गोष्टींचा किती परिणाम होतो. आणि याचा जर आपण ग्राफ मांडायचा झाला तर तो ग्राफ असा होईल. अज्युम करा एक्स ॲक्सिसवर आपण वेगवेगळ्या पदार्थांची यादी तिथे मांडली आणि वाय ॲक्सिसवर, व्हर्टिकल ॲक्सिसवर आपण त्याचे इमिशन्स, त्या पदार्थांमुळे किंवा त्या क्रॉप्समुळे होणारे इमिशन्स हे जर तिथे ॲड करायचं ठरवलं तर त्यामध्ये सगळ्यात बॉटमला जे असेल ते आहे फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स. ते झिरो नाही, त्याचा कमीत कमी इम्पॅक्ट आहे. असंच वाढत वाढत त्यामध्ये मग सिट्रस फ्रूट आले, नट्स आलेत, बेरीज आलेत, ड्राय फ्रूट्स आहेत, बऱ्याचशा गोष्टी ॲड होत गेल्या. असं करत करत पोल्ट्री अँड एग्ज यांचा जो इमिशनमधलं कॉन्ट्रीब्युशन जे आहे ते बऱ्यापैकी जास्त आहे. परंतु पोल्ट्री आणि एग्सपेक्षाही जास्त असणारं कॉन्ट्रीब्युशन आहे पिग पोर्क. आणि पिग पोर्कपेक्षाही जास्त ज्याचं कॉन्ट्रीब्युशन आहे ते या गोष्टी आपण सर्वजण कन्झ्युम करतो ते म्हणजे कॉफी आणि चॉकलेट. येस, पोल्ट्री एग्स पिग पोर्कपेक्षा कॉफी अँड चॉकलेटचं कॉन्ट्रीब्युशन अजूनही जास्त आहे. पण या सर्वांच्या कॉन्ट्रीब्युशनला, इमिशन कॉन्ट्रीब्युशनला मात देणारं साधारणतः 4 पट जास्त ज्याचं कॉन्ट्रीब्युशन आहे ते आहे बीफ आणि शीप, किंवा बीफ आणि लॅम्ब असं म्हणूया. मग साहजिक पुढचा प्रश्न असा आहे की हे असं का आहे. म्हणजे मी हे म्हणत नाही की हे जास्त इमिशन कॉन्ट्रीब्युशन का आहे, पण ते जास्त का आहे हा पहिला प्रश्न, आणि मग त्याच्यामागचं सायन्स. तर त्यात पहिलं रिझन जे आहे, लाईफस्टॉक किंवा बीफ आणि शीप्स यांचं इमिशनमधलं कॉन्ट्रीब्युशन जास्त असण्याचं, ते म्हणजे ऑब्व्हियस लॉजिस्टिक्स त्याच्यामागं जे आहे, की जर एखाद्या फार्मिंग सिस्टममध्ये 1,000-2,000 गायी असतील, शेळ्या किंवा मेंढ्या असतील, तर ऑब्व्हियसली त्यांना ठेवण्यासाठीची जागा आणि त्यांना चरण्यासाठी ती जी असणारी कुरणांची गरज आहे ती खूप जास्त आहे. म्हणजे इतकी जास्त की ॲनिमल ग्रेझिंग लँडचं कॉन्ट्रीब्युशन हे ॲक्च्युअल क्रॉप्सपेक्षा ऑलमोस्ट 3 पट जास्त आहे. म्हणजे जेवढं तुम्हाला व्हेजिटेबल क्रॉप घेण्यासाठी जागा लागते त्यापेक्षा 3 पट जास्त कुरणांसाठी लागते, कारण तुम्हाला लाईफस्टॉक तिथे फीड करायचं आहे. मग त्यासोबतच त्यांना लागणारं पाणी आलं, इतर गोष्टी आल्या, वॉटर पोल्युशन आहे वगैरे वगैरे. मग होतं काय की गायींनी मेंढ्यांनी जेव्हा चरल्या, हे खाल्लं, मग ऑब्व्हियस पुढची प्रक्रिया आहे पचन संस्थेची, मग त्यामधनं त्या ढेकर देतात किंवा अपानवायू उत्सर्जित करतात आणि त्यामधनं रिलीज होतो मिथेन. आणि हा मिथेन जो आहे तो फार मोठा प्रॉब्लेम आहे. आता तुम्ही कायम ऐकत आला असाल कार्बन न्यूट्रल किंवा कार्बन डायऑक्साईडचे प्रॉब्लेम्स, आणि ग्राफमध्ये जर बघायचं झालं म्हणजे ओव्हरऑल कुठल्या कुठल्या गॅसेसनं क्लायमेट चेंजमध्ये कॉन्ट्रीब्यूट होत आहे, कुठले ग्रीन हाऊस इमिशन्स असणारे जे गॅसेस आहेत ते कुठले आहेत, तर सगळ्यात टॉपला जे आहे साधारणतः 70%च्या आसपास ते आहे कार्बन डायऑक्साईड. सेकंड लार्जेस्ट जो आहे रफली 20-28% दरम्यान तो आहे मिथेन, आणि त्यानंतर मग नायट्रोजन ऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड इत्यादी येतात. पण नुसतं त्याच्या व्हॉल्यूमवर किंवा त्याच्या कॉन्टेंटवर जाऊ नका. कार्बन डायऑक्साईड जरी जास्त दिसत असेल आणि मिथेन सेकंड लार्जेस्ट असेल, तरी पोटेन्शियल टू डॅमेज जे आहे ते मिथेनचं ऑलमोस्ट 30 पटीनं जास्त आहे. 30 पटीनं जास्त म्हणजे 10 ग्रॅम कार्बन डायऑक्साईड जेवढं डॅमेज करेल तेवढं डॅमेज करण्यासाठी तुम्हाला अगदी थोडासा मिथेन लागेल, 30 पटीनं कमी लागेल थोडक्यात सांगायचं झालं. त्यामुळे गायी म्हशींनी किंवा मेंढ्यांनी खाल्ल्यानंतर जो डेकर दिल्यावर किंवा अपायनवायू उत्सर्जित केल्यानंतरचा रिलीज होणारा मिथेन जो आहे तो फार डेंजरस आहे. मग ऑब्व्हियसली प्रश्न असा आहे की एवढ्या सगळ्या मेंढ्या, एवढ्या सगळ्या गायींची गरज काय? आणि त्याचं उत्तरही ऑब्व्हियस आहे, फूड प्रोडक्शन. या फूड प्रोडक्शनसाठीच त्यांना जगामध्ये आणलं जातं. या फूड प्रोडक्शनमध्ये 4 बाबी आपण प्रामुख्यानं समोर घेतो. पहिलं म्हणजे डिस्ट्रीब्युशन, की नुसतंच फूड प्रोडक्शन नाही तर त्याचं डिस्ट्रीब्युशन आहे. मग त्यामध्ये तुमचं ट्रान्सपोर्टेशन आलं, पूर्ण ती साखळी आली, सप्लाय चेन आली, त्याचं एक ठराविक कॉन्ट्रीब्युशन आहे. ॲनिमल फीड आहे, त्यांना खायला देण्यासाठी जे ग्रेझिंग आहे त्या सगळ्या गोष्टी आल्या, त्याचं एक ठराविक कॉन्ट्रीब्युशन आहे. पण जी फार्मिंग प्रोसेस आहे किंवा जो लँड युसेज चेंज होतो, म्हणजे त्यामध्ये मग डिफॉरेस्टेशन होतं, त्यामुळं जी मातीची उकल केली जाते, उचल केली जाते, आणि त्यातनं मग जे मातीत असलेलं जे कार्बन आहे किंवा मातीत असलेले बाकी घटक रिलीज व्हायला लागतात, दॅट इज ॲडेड प्रॉब्लेम ऑन टॉप ऑफ दिस. आणि हीच गोष्ट कॉफी फार्मिंगमध्ये सुद्धा आहे बरं का. म्हणजे त्यामध्ये सुद्धा फर्टिलायझरचा अतिशय वापर जेव्हा होतो आहे त्यामुळे हेच प्रॉब्लेम होत आहेत. आणि म्हणूनच कॉफी हे दुसऱ्या तिसऱ्या नंबरवर आहे या ग्राफमध्ये आपण जो आत्ता बोललो त्याबद्दल. मग प्रश्न असा आहे की आपली डाएट जर चेंज केली तर आपण किती कॉन्ट्रीब्यूट करू शकतो. तर त्यातनं एक नंबर समोर येतो, तो म्हणजे जवळजवळ 28% रिडक्शन इन ग्रीन हाऊस गॅसेस पॉसिबल आहे जर डाएट चेंज केली तर. पण मग डाएट चेंज करणं हे खूप अवघड आहे असं आपण अगोदरच बघितलं. मग ती डाएट तशी का आहे? मीट बेस्ड डाएट ह्या काय फारशा ॲक्सेसिबल नव्हत्या. ॲटलीस्ट मागच्या 100 वर्षामध्ये तरी मीट बेस्ड डाएट जी आहे ती फार लोकांना ॲक्सेसिबल नव्हती. परंतु जसं जसं ट्रान्सपोर्टेशन, रेफ्रिजरेशन फॅसिलिटीज वाढत गेल्या तसं मीट कन्झम्पशन वाढत गेलं. 1961 आणि 2007 या साधारणतः काळामध्ये जर बघायचं झालं तर जगभरातलं कन्झम्पशन जे आहे ते ऑलमोस्ट डबल झालं आहे, मीट कन्झम्पशन म्हणतो. सो ऑब्वियस आहे की शेतीचं जेव्हा इंडस्ट्रीलायझेशन व्हायला लागतं तेव्हा फर्टिलायझर्सचा अतिशय वापर, डिफॉरेस्टेशन, वॉटर पोल्युशन आहे, या समस्या मग उभ्या राहायला लागतात. आणि त्यामुळेच आता कन्व्हेन्शनल फार्मिंग आहे ते हळूहळू कोलॅप्स होण्याच्या मार्गावर आहे, फॉर ऑब्वियस रिझन. मग त्याच्यात वेदर पॅटर्न्स चेंजेस आले, पाण्याची उपलब्धता आहे, पाऊस आहे, फॅमाईन, ड्रॉट, या सगळ्या गोष्टी येत आहेत. आणि त्यामुळेच अकॉर्डिंग टू सायंटिस्ट पुढील 2 ते 3 दशकांमध्ये आपण कन्व्हेन्शनल फार्मिंग अफोर्डसुद्धा करू शकणार नाही. आणि याचमुळे लॅब ग्रोन फूड किंवा फार्म फ्री फूड असं जर म्हणलं तर ते ऑप्शन्स आपल्या समोर येत आहेत. आणि फक्त मीट प्रोडक्शनच नाही तर आणखी काही गोष्टी लॅबमध्ये बनवण्याचे प्रयोग होत आहेत, जसं कॉफी आहे, डेअरी प्रॉडक्ट्स आहेत, पीठ आहे, यांचाही त्यात समावेश आहे. पण हे सगळे जे प्रॉडक्ट्स आहे ते सध्या एक्सपेरिमेंटल बेसिसमध्ये किंवा R&D मध्ये आहेत आणि त्यांची सध्याची जी लेवल आहे ती थोडीशी कमी जास्त आहे. पण या सर्वांच्या पुढे, म्हणजे हे सर्व प्रॉडक्ट जेव्हा अंडर ट्रायल आहेत तेव्हा सर्वांच्या पुढे जे आहेत, जे ऑलमोस्ट आता मार्केटमध्ये आलं आहे, ते आहे लॅब ग्रोन मीट. तर मग आता तुम्हाला प्रश्न नक्की हा पडला असेल की हे मीट लॅबमध्ये बनतं तरी कसं, हाऊ डज इट वर्क, राईट? तर आपण त्याबद्दल बोलूयात, पण त्या अगोदर ऐकूयात एक छोटंसं गाणं.
सात बायका सात, जीवाची सफर आता राणीच्या देशात.
हा खेते खोचून पदर पायनी ठसक्यात, घेते तिचून ग सेल्फी पायनी तेचात, होऊन जाऊ दे पुन्हा ग आता जोरात, जिथं जाऊ तिथं खेळू आम्ही तो रात.
मला नाही वाटत त्याला मराठी येत असेल.
तुम्हारे कंट्री का कौतुक आहे.
मराठी येत नसेल तर हिंदी काय येत असेल त्याला.
मला ना तुला काहीतरी गिफ्ट द्यायचं.
काहीतरी मेजर.
मला असं वाटतं की नेटवर्क गेले.
पैसे दे.
हृदय हो कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत. आणि आपण आत्ताच प्रश्न जो विचारलेला की लॅबमध्ये मीट बनतं कसं, हाऊ डज इट वर्क, आणि दुसरा प्रश्न असाही आहे की ते सुरक्षित आहे का आणि किती सुरक्षित आहे, तर लॅब ग्रोन मीट बनवण्यासाठी 3 महत्त्वाचे इन्ग्रेडियंट्स आहेत. पहिलं म्हणजे ॲनिमल स्टेम सेल्स, दुसरं आहे प्रोटीन बेस फीड किंवा ग्रोथ हार्मोन, ग्रोथ मीडियम असं म्हणतात त्याला, आणि तिसरं बायोरिॲक्टर. तर पहिल्या स्टेपमध्ये काय होतं, तर स्टेम सेल्स ह्या बायोप्सीकडून बायोप्सी करून प्राण्यांमधनं काढल्या जातात. त्यांना मारण्याची गरज नाही, फार तर अनेस्थिशिया दिला जातो. आणि मग ह्याच स्टेम सेल्स ॲड केल्या जातात फीड सोल्युशनमध्ये. तो एक प्रकारचा ब्रॉथ असतो. मग त्या ब्रॉथमध्ये स्टेम सेल्स ॲड केल्यानंतर त्यामध्ये काही ॲडिटिव्ज टाकले जातात सो ॲज टू रीच दी ऑप्टिमल डेन्सिटी. आणि याच बायोरिॲक्टरमध्ये मसल आणि टिश्यूज बनायला सुरुवात होते. मग ॲडिटिव्ज त्यात काही टाकले जातात जेणेकरून त्याला स्पेसिफिक टेक्स्चर येतं जे कन्झम्पशन करण्यासाठी गरजेचं असं असं सांगितलं जातं. आणि ऑब्व्हियसली मग ह्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये कमीत कमी पाणी आणि जागेचा वापर होतो. म्हणजे बेसिकली जागा लागतच नाही आहे तुम्हाला यामध्ये खूप जास्त. जी काय तुमची लॅब आहे किंवा ओव्हरऑल मॅन्युफॅक्चरिंग फ्लोअर आहे, दॅट्स ऑल यू नीड. अर्थात या लॅब रिन्युएबल एनर्जीवर चालण्या असतील तर उत्तमच, जेणेकरून सर्व प्रकारामुळे ओव्हरऑल कार्बन फुटप्रिंट जी आहे ती कम्पॅरेटिव्हली कमी होईल. पण स्टेम सेल्सच्या प्रक्रियेमध्ये आणखी एक महत्त्वाचा घटक जो आहे आणि थोडाफार तो वादग्रस्त आहे आजच्या डेटला, तो म्हणजे FBS अर्थातच फीटल बोवाईन सिरम. आणि याचा वापर ग्रोथ हार्मोन म्हणून केला जातो. याचं कारण काय आहे ह्या FBSला ॲड करण्याचं, तर ते असं की जेव्हा सेल्स ह्या शरीरात वाढण्याऐवजी लॅबमध्ये पेट्री डिशमध्ये किंवा बायोरिॲक्टरमध्ये वाढायला लागतात, तर त्याच्यामध्ये एक नॅचरल मेकॅनिझम आहे, डिफेन्सिव्ह मेकॅनिझम आहे, जे त्यांना वाढण्यामध्ये वाढण्यापासून थांबवतं. सो इट बेसिकली टेल्स देम दॅट दे आर ग्रोईंग इन अ रॉंग प्लेस, विच इज ट्रू. मग हे मेकॅनिझम थांबवण्यासाठी FBS त्यामध्ये ॲड केलं जातं, फिटल बोवाईन सिरम. आणि हे असं एक केमिकल आहे की हे असं एक सिरम आहे जे त्या सेल वॉर्निंग सिस्टमला सप्रेस करतं, बेसिकली टर्न ऑफ करतं, की सो दॅट ते त्या पेशी ज्या आहेत त्या सुसायडल होत नाही, त्या किंवा त्या पेशी स्वतःहून मरत नाही, त्या ग्रो होतात. आणि मग ह्याची ग्रोथ होऊन पुढेच मग टिश्यू आणि मसल बनवायला जातात. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे हाच एक असा घटक आहे FBS जो की अजूनही वादग्रस्त आहे. आणि त्याचं कारण ऑब्व्हियस आहे, आणि ते म्हणजे फीटल बोवाईन सिरम जसं ज्या पद्धतीनं काढलं जातं, फिटल म्हणजे फिटसमधनं ते काढलं जातं, आणि ती प्रक्रिया आज मी तुम्हाला काय त्याबद्दल जास्त बोलणार नाही आहे, पण मुद्दा असा आहे की हे एक वादग्रस्त असं घटक आहे. बट त्यावरही काम केलं जातं आहे, त्यालाही ऑप्शन्स आहेत, त्यालाही बरेचसे वेगवेगळे पर्याय आहेत. ज्या कंपन्या लॅबमेड मीटसाठी काम करत आहेत त्या वेगवेगळे ऑप्शन्सही ट्राय करत आहेत. सो द आयडिया इज की इव्हेंच्युअली क्रुएल्टी फ्री मीट कसं बनवता येईल याकडे हा सर्व प्रयोग चालला आहे. आणि काहीशा सिमिलर प्रोसेसेस ज्या आहेत त्या कॉफीसुद्धा बनवण्यासाठी, लॅबमध्ये बनवण्यासाठी वापरल्या जातात. तर त्यामध्ये प्लांट सेलचं कल्चर वापरण्यात येतं. आता राहिला प्रश्न सुरक्षित असण्याचा, की हे ओव्हरऑल लॅब मेड मीट जे आहे ते किती सुरक्षित आहे, तर कंपॅरेटिव्हली आय वुड से इट इज मच सेफर फॉर ऑब्व्हियस रिझन्स, की मीट प्रोड्युसर्स हे सतत नॉर्मल कन्झम्पशन जे आहे, नॉर्मल कन्झम्पशनसाठी जे ट्रेडिशनल पद्धतीनं मीट प्रोड्यूस केलं जातं फार्मिंगमध्ये, ते प्रोड्युसर्स मीट प्रोड्युसर्स जे आहे ते सतत प्राण्यांना अँटीबायोटिक देऊन, इंजेक्शन देऊन इन्फेक्शनपासून वाचवण्याचा प्रयत्न करतात. त्यातल्या त्यात त्यांना ॲडिशनल हार्मोन इंजेक्ट केले जातात जेणेकरून त्यांची वाढ झपाट्याने व्हावी, असले उपद्रव केले जातात. आणि मग त्यामुळे होतं काय, की असे मीट प्रोडक्ट्स कन्झ्युम केल्यानंतर तुमची इम्युन सिस्टीम कमी व्हायला लागते, कारण ते अँटीबायोटिक्स जे आहेत मोठ्या प्रमाणात दिलेले ते आता तुमच्या शरीरात जायला लागतात. आणि मग आपली बॉडी अँटीबायोटिकला प्रतिसाद द्यायला मागे पडायला लागते. आणि मग त्यातनं हा पुढचा ससेमिरा हा चालू राहतो, जेणेकरून मग त्या अँटीबायोटिक देता येत नाही म्हणून तुम्हाला वेगळे काहीतरी अजून औषधं दिली जातात. सो ऑब्व्हियसली वेगवेगळे डिसीजेस जे आहेत त्याशिवाय, म्हणजे बर्ड फ्लू, स्वाईन फ्लू, मॅड काव डिसीज, हे सुद्धा प्रकार लॅबमेड मीटमध्ये होण्याची शक्यता ऑलमोस्ट निग्लिजिबल किंवा झिरोच्या बरोबर आहे. सेफर दॅन कन्व्हेन्शनल फार्मिंग म्हणता येईल त्याला. मग आता महत्त्वाचा पुढचा प्रश्न असा, हाऊ मच विल दिस कॉस्ट? म्हणजे हे अफोर्डेबल आहे का एवढं सगळं जर चाललं आहे, हे कन्व्हेन्शनल मीटपेक्षा किती अफोर्डेबल आहे, बरोबर. आणि 2013 तुम्ही बातमी, खूप जुनी गोष्ट आहे पण 2013 तुम्ही बातमी ऐकली असेल की साधारणतः 3.5 लाखाचा एक बर्गर बनवण्यात आला होता. अतिशय महागडा बर्गर म्हणता येईल त्याला, पण तो 2013 गोष्ट आहे. आज तोच बर्गर बनवायचा झाला आजच्या टेक्नॉलॉजीनं तर तो साधारणतः $11 to $12 बनेल. सो इट्स अ ह्यूज रिडक्शन इन टर्म्स ऑफ वेअर दिस टेक्नॉलॉजी इज गोईंग, राईट. चला तर एक आता छोटासा ब्रेक घेऊयात आणि त्यानंतर मग मी आपल्याला पुढची माहिती देईल.
माझ्या वाचून हा पत्त्यांचा खेळ पुरा पांगळा. मी असा कसा असा कसा वेगळा, मी असा कसा असा कसा वेगळा वेगळा.
श्रोते हो, पुन्हा एकदा स्वागत. आपण इकॉनॉमिकल किंवा अफोर्डेबिलिटीबद्दल बोलत होतो आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे लॅब ग्रोन मीट 2013 जवळजवळ 350,000 म्हणजे 350,000 डॉलर्सच्या आसपास होतं, जे की आता 11-12 डॉलर्सच्या आसपास आहे आणि हा असाच डाऊनवर्ड ट्रेंड कंटिन्यू होत राहणार आहे. इनफॅक्ट पुढील काही वर्षात ही टेक्नॉलॉजी कमर्शियली वायबल आणि ती मोठ्या स्केलवर होईल. आणि कुठल्याही टेक्नॉलॉजीचा असाच एक ट्रेंड असतो जी की सुरुवातीला खूप महाग असते आणि नंतर मग ती कमी होतात. इनफॅक्ट बऱ्याच जणांचं असंही भाकीत आहे आणि काही दृष्ट्या ते बरोबरही जाणवतं की नॅचरल चिकन विल कॉस्ट मोर दॅन द लॅब ग्रोन चिकन अँड आय वुड से दिस वुड बी मच बेटर सिच्युएशन. ॲटलीस्ट वेळ सांगेलच की एक्झॅक्टली काय होईल. आतापर्यंत फक्त एकाच रेग्युलेटरी ऑथॉरिटीने लॅब ग्रोन मीटला पूर्णपणे मान्यता दिली आहे आणि ती आहे सिंगापूर फूड एजन्सी SFA. आणि सिंगापूरमध्ये आता इनफॅक्ट रेस्टॉरंट्समध्ये सुद्धा लॅब ग्रोन मीट वापरलं जातं. इनफॅक्ट रेग्युलेटरी अप्रुव्हल्स हे एक प्रकारचं चॅलेंज असणारच आहे, पण ते कुठल्याही खाद्यपदार्थांसाठी नेहमीच असतं. म्हणजे USFDA असू देत किंवा INDIAN FDA असू देत, कुठल्याही फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन ऑथॉरिटीज यांचं त्यामध्ये एक चॅलेंज असतं. सो इट वोंट बी एनिथिंग न्यू पर से. पण दुसरं महत्त्वाचं चॅलेंज जे आहे किंवा सर्वात मोठा प्रॉब्लेम जो आहे इवन आजच्या डेटला सुद्धा, तो आहे कन्झ्युमर चॉईसचा. इनफॅक्ट मागच्या वर्षी US एक सर्वे करण्यात आला होता या लॅब ग्रोन मीट संदर्भात आणि साधारणतः फक्त 28% लोकांनीच याला मान्यता किंवा एक पसंती दर्शवली आहे. उरलेल्या 72% लोकांना अजूनही कंपॅरेटिव्हली कन्व्हेन्शनली हार्वेस्टेड म्हणता येईल किंवा कन्व्हेन्शनली ग्रोन मीटच वापरण्याची जास्त हौस आहे. टेक्निकली बघायचं झालं तर अमेरिकन केमिकल सोसायटीने 2011 एक पेपर पब्लिश केला होता आणि त्यामध्येच त्यांनी असं मांडलं होतं की साधारणतः 1,000 किलो लॅब ग्रोन मीट जे आहे इट कॅन सेव्ह अप टू 45% ऑफ एनर्जी कम्पेअर टू द कन्व्हेन्शनल वन. 45% सेव्हिंग्ज इन एनर्जी कन्झम्पशन. त्यातल्या त्यात रफली 80-90% अँड इट्स अ ह्यूज नंबर, 80-90% रिडक्शन इन इमिशन्स, ग्रीन हाऊस गॅस इमिशन्स. 95-98% रिडक्शन इन लँड यूज, ह्यूज नंबर. आणि 96% पेक्षाही जास्त रिडक्शन पाण्याचा वापर करण्यात, विच इज ऑब्व्हियस की ह्या सगळ्या रिडक्शन जे आहेत जर तुम्ही लॅब ग्रोन सप्लायमध्ये शिफ्ट झाला तर हे होऊ शकतात. आणि ओव्हरऑल जे आतापर्यंतचे एक्सपेरिमेंट्स आहेत किंवा ओव्हरऑल जी डेव्हलपमेंट झाली आहे त्यातनं ते निष्पन्नही झालेलं आहे. परंतु यामध्ये तुम्हाला अजून एक वेगळं स्टॅटिस्टिक्स मला द्यावं असं वाटतंय, ते आहे पॉप्युलेशन स्टॅटिस्टिक्स. आज मी तिला साधारणतः 7.8 billion लोक आहेत या पृथ्वीतलावर, ऑलमोस्ट 8 billion म्हणा ना. आणि हीच पॉप्युलेशन जी आहे ती मागच्या 70 ट्रिपल झाली आहे. बघायला गेलं तर 1990 फक्त 5.3 billion एवढी पॉप्युलेशन होती, 2015 ती 7.3 झाली आहे. And this is predicted to be about 10 billion by 2050. मग प्रश्न असा पडतो की डिमांड फॉर फूड इज गोइंग is increasing. It's going to increase by almost 60% over the next 10 to 15, 20 years. त्यातल्या त्यात आत्ताची क्लायमेट चेंज परिस्थिती बघता ही डिमांड पूर्ण करणे अवघड होणार आहे. म्हणजे आजच आपण बघतो की काहीतरी घोटाळा झाला, गडबड झाली, कुठे फॉरेस्ट मध्ये आग लागली आहे किंवा ड्रॉट आहे, पाणी नाही, यातच ऑलरेडी आपल्याला प्रॉब्लेम्स येतात. आणि हे जर वाढत गेलं, डिमांड वाढली, तर ते अजूनही अवघड होणार आहे. कदाचित लॅब ग्रोन फूड टेक्नॉलॉजी याला कमी अवघड करण्यामध्ये, अवघड तर राहीलच पण कमी अवघड करण्यामध्ये हातभार लावेल असं एक ओव्हरऑल एक्सपेक्टेशन आहे. श्रोते हो, मी सुरुवातीला म्हणल्याप्रमाणेच मांस भक्षण, ईटिंग नॉन व्हेजिटेरियन ही आजच्या काळात गरज कमी आणि आवड जास्त झाली आहे. इट इज इनइफिशियंट लक्झरी, आय वुड से अ लक्झरी दॅट कुड सिरियसली पुट ऑल आर लाईव्ज इन डेंजर इन द नेक्स्ट फ्यू डेकेड्स. असो, या टेक्नॉलॉजीबद्दल आता तरी काही कन्क्लुझिव्ह सांगणे फार कठीण आहे, कारण बऱ्याचशा गोष्टी अंडर डेव्हलपमेंट आहेत आणि ऑलमोस्ट ऑन द वर्ज ऑफ कमर्शियलायझेशन आहे. बट द फॅक्ट इज दिस की फूड रिलेटेड इमिशन्स ही अवॉइडेबल नाहीत. आफ्टरऑल आपल्याला पोट तर भरायचंच आहे, परंतु आपल्याकडे चॉईस आहे काय खायचं आहे आणि काय नाही खायचं आहे. तेव्हा नक्की विचार करा या टेक्नॉलॉजीबद्दल आणि तुमच्या चॉईसबद्दल, कारण तंत्रज्ञान ही अत्यंत धारदार आणि दुधारी तलवार आहे. तुम्ही त्याचा वापर करा किंवा दुर्लक्ष करा, दोनही प्रकारे ते तुमच्यावर परिणाम करेल. परंतु अशा गोष्टींना सामोरे जाण्याचा एक मार्ग म्हणजे तंत्रज्ञान समजून घेणे आणि ते वापरण्यासाठी आपली सद्विवेक बुद्धी वापरणे. केवळ प्रेक्षक, ग्राहक किंवा टेक्नॉलॉजी वापरणारे बनू नका. शक्य असेल तेव्हा संभाषण सुरू करा आणि सार्वजनिक धोरणांवर प्रभाव टाकायला सुरुवात करा, कारण तुम्हाला आवडो अथवा न आवडो, परंतु तंत्रज्ञान विश्वात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टींचा तुमच्या आमच्यावर कळत न कळत परिणाम होत असतो. आणि मला अशी आशा आहे की या कार्यक्रमातून मिळणाऱ्या माहितीने तुम्हाला योग्य ती दिशा मिळेल आणि तुमचे दैनंदिन जीवन सुकर करण्यासही मदत होईल. तेव्हा आजचा कार्यक्रम कसा वाटला हे सांगायला विसरू नका. कार्यक्रम सादर करणाऱ्यांना, वेगवेगळ्या कलाकारांना त्यातूनच प्रेरणा मिळत असते, फीडबॅक मिळत असतो. तुम्ही चांगलं झालं असंच सांगायची गरज नाही. काय सुधारणा करता येऊ शकतात किंवा तुम्हाला काय ऐकायला आवडेल, काय ऐकायला नाही आवडणार हेही सांगायला विसरू नका. आजच्या आपल्या कार्यक्रमाचे प्रायोजक होते सेंट्रल कोस्ट पेस्ट कंट्रोल, आयका टेक्नॉलॉजीज आणि सिद्धिक कन्व्हेन्सिंग.
कोणीतरी अशी पटापट गम्मत आम्हा सांगेल का या टाकी खाली, दडलंय काय या बरणी मागे, हलतय काय.
मंडळी, आपल्या घरात अनेक जीव जंतू आणि कीटक वावरत असतात. घरातल्या बॅकयार्डमधल्या पाण्याच्या टाकीखालचे स्पायडर्स असोत, टर्माइट असोत किंवा स्वयंपाकघरातल्या लोणच्याच्या बरणीमागचे कॉकरोचेस, यांचा नायनाट करण्यासाठी अगदी भरवशाचा उपाय म्हणजे सेंट्रल कोस्ट पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस. जनरल पेस्ट कंट्रोल, प्री परचेस पेस्ट अँड बिल्डिंग इन्स्पेक्शन, टर्माइट इन्स्पेक्शन, ट्रीटमेंट्स अँड केमिकल टॉपअप, डोमेस्टिक अँड कमर्शियल ट्रीटमेंट करता आजच संपर्क करा सर्जेराव पाटील आणि त्यांच्या टीमला. फोन नंबर आहे 0430-583-588, 0430-583-588. आणि आता सांगा कुठे आहेत ते उपद्रवी कीटक.
सांगा मंडळी, सांगा सांगा.
या पोल्युशन वर सोल्युशन पाहिजे रे.
ग्रीन ऑस्ट्रेलिया साठी आपली जबाबदारी उचलायची आहे का? अगं मग घरातच इलेक्ट्रिसिटी जनरेट करून वापर आणि एक्सेस ग्रीडला विकून टाक.
पण कसं?
आयका टेक्नॉलॉजीच्या मदतीनं फक्त $2800 मध्ये 6.6 किलोवॅटची सोलर सिस्टीम बसवून
मग इलेक्ट्रिसिटी बिल्स
80% पर्यंत सेव्हिंग आणि सिस्टीम वर सबसिडी देखील.
तुमच्यासारखं माझ्या घराला होईल सूट.
अगं कस्टमाइज सोलर सिस्टीम हीच तर आयका टेक्नॉलॉजीची खासियत आहे ना.
आहेत तरी कोण हे आयका टेक्नॉलॉजी?
आपलीच माणसं संदीप चिखले आणि कुणाल भागवत. नंबर पण घे 0409707707. ईमेल info@ayk.com.au.
आपल्या सर्व प्रॉपर्टी सेल अँड परचेस, बिझनेस सेल अँड परचेस, कमर्शियल लीज आणि अशा सर्व कन्व्हेयन्सिंग संदर्भातील योग्य सल्ला व मार्गदर्शन हवे असल्यास संपर्क करा सिद्धिक कन्व्हेयन्सिंगच्या सौ शिवानी लाड यांना. त्यांचा मोबाईल नंबर आहे 0406-333-121.
तर श्रोते हो, येत्या रविवारचा कार्यक्रम सादर होईल सकाळी ठीक 11 वाजता. सादर करणार आहेत माधुरी रिसबुड. आता आम्ही आपला निरोप घेतो. आपली भेट पुढच्या वर्षी म्हणजेच 11 जानेवारी मंगळवारी संध्याकाळी 8 वाजता मी घेऊन येईल आणखी एक स्टोरी टेक्नॉलॉजी अँड यू या सदरामध्ये. धन्यवाद. शुभरात्री. ऐकत रहा आकाशवाणी सिडनी.
सपान सखे हे आभाळाला सपान सखे फिरतीच पडत फिरतीच पडत सखे हे आभाळाला सपान सखे फिरतीच पळत फिरतीच पळत घेऊन तहान ग तुझ्या नदीचा काठ मी भटात घेऊन तहान ग तुझ्या नदीचा काठ मी नात नात अस काळजाशी नात नात अस सांग कस जळत सांग कस जळत सखे आभाळाला सपान सखे फिरतीच पडत फिरतीच पडत तुझ्या मुळग जगण्याच सपान मला बिघावलं तुझ्या मुळग जगण्याच सपान मला बिघावलं हे बघताना ग सखे तुला मी बघता ना ग सखे तुला मी काळीज फडफडत काळीज फडफडत